चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कझाकिस्तान हटवणार साखर निर्यातीवरील प्रतिबंध। कृषी मंत्री सफरखान ओमारो यांनी सांगितलं की कझाकिस्तान 1 जूनपासून साखर निर्यातीवरील प्रतिबंध आणि कोटा हटवणार। देशामध्ये खाद्य उत्पादनाची कसलीही कमी असू नये यासाठी निर्यातीवर प्रतिबंध घालण्यात आला होता। कोरोनामुळे सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नियमांना आता शिथिल करण्यात आलं आहे, ज्यामुळे व्यापार आता हळूहळू सामान्य होईल। 1 जूनपर्यंत साखरेच्या बरोबर इतर खाद्य उत्पादनांवर लावलेल्या सर्व प्रतिबंधांना हटवण्याची योजना बनवण्यात आली आहे। प्रतिबंध हटल्यानंतर जागतिक बाजारात कझाकिस्तान येथील साखरही येईल। मंत्री ओमारोव यांनी सांगितलं की अधिक लाभदायक पिकं, चारा आणि भाजीचं पीक दुधी भोपळ्यासाठी वितरित क्षेत्रांमध्ये वृद्धी केली जाईल। कझाकिस्तानसाठी एक कृषी महत्त्वपूर्ण आर्थिक क्षेत्र राहिलं आहे, जे आपल्या सकल घरगुती उत्पादनाच्या जवळपास 5% आहे आणि जवळपास 20% कष्टकऱ्यांना रोजगार देतं।